आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या, रामटेक तसंच नागपूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारार्थ उद्या रामटेक तालुक्यातील कलान इथं भाजपचे ज्येष्ठ नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा। लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी राज्यातील 8 जागांसाठी 204 उमेदवार मैदानात। लोकसभेच्या 48 मतदारसंघांसाठी महाविकास आघाडीचं जागा वाटपाचं सूत्र निश्चित। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 21, काँग्रेस 17 तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 10 जागा लढवणार। मराठी नूतन वर्ष अर्थात गुढीपाडव्याचा सण सर्वत्र उत्साहात साजरा। आणि नागपूरसह विदर्भाच्या काही जिल्ह्यात आज आणि उद्या वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट। रामटेक लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते राजू पारवे तसंच नागपूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रचारार्थ उद्या रामटेक तालुक्यातील कदान इथं ब्रुकबॉन मैदानावर संध्याकाळी 5 वाजता भाजपचे ज्येष्ठ नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होणार आहे। याप्रसंगी भाजपचे राज्यातील वरिष्ठ नेते केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले आणि नागपूर जिल्ह्यातील भाजपा पदाधिकारी आणि नेते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत। रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचे श्याम बर्वे हे उमेदवार असून त्यांना वंचित बहुजन आघाडीनं जाहीर पाठिंबा जाहीर केला आहे। त्याचप्रमाणे बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेनं देखील रामटेकमध्ये श्याम बर्वे यांना पाठिंबा जाहीर केला आहे। तर नागपूरमध्ये नितीन गडकरी यांच्या विरोधात काँग्रेसचे विद्यमान शहराध्यक्ष आणि पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे यांना उमेदवारी मिळाली असून त्यांनी आपला प्रचार संपूर्ण नागपूरभर चालवला आहे। त्यांना सुद्धा वंचित बहुजन आघाडीनं पाठिंबा जाहीर केला आहे। दरम्यान बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती या 11 एप्रिलला उत्तर नागपूर इथं इंदोरा इथं जाहीर सभेला संबोधित करणार आहेत। बहुजन समाज पक्षातर्फे नागपुरातून योगेश लांजेवार तर रामटेकमधून संदीप मेश्राम यांना उमेदवारी मिळाली आहे। नागपूर लोकसभा मतदारसंघात एकूण 26 उमेदवार रिंगणात असून रामटेक लोकसभा मतदारसंघात एकूण 28 उमेदवार रिंगणात आहेत। पूर्व विदर्भात पहिल्या टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक उमेदवार हे रामटेक लोकसभा मतदारसंघात उभे आहेत। पूर्व विदर्भातील 5ही लोकसभा मतदारसंघात येत्या 19 एप्रिलला मतदान होणार आहे। लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील 13 राज्यांमधल्या 88 मतदारसंघात एकूण 1210 उमेदवार रिंगणात असल्यानं काल अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी स्पष्ट झाल्याची माहिती निवडणूक आयोगानं दिली आहे। एकूण 88 मतदारसंघात 26 एप्रिलला मतदान होणार आहे। दुसऱ्या टप्प्यासाठी एकूण 2633 अर्ज आले आहेत, त्यातील 1428 अर्ज बाद झालेत। केरळमधून सर्वाधिक 500 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। त्रिपुरामधील 1 मतदारसंघात सर्वात कमी 14 अर्ज आले असून महाराष्ट्रातल्या नांदेड मतदारसंघात सर्वाधिक 92 अर्ज आले आहेत। या टप्प्यासाठी मतदान 26 एप्रिलला होणार आहे। या टप्प्यात महाराष्ट्रातल्या 8 लोकसभा मतदारसंघातील 195 उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले, यामुळे आता 204 उमेदवार रिंगणात आहेत। अमरावतीमध्ये 37, परभणीत 34, हिंगोलीत 33, वर्ध्यात 24, नांदेडमध्ये 23, बुलढाण्यात 21, यवतमाळ वाशीममध्ये 17 आणि अकोल्यात 15 उमेदवार निवडणूक लढवत आहेत। महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 मतदारसंघासाठी महाविकास आघाडीचं जागा वाटपाचं सूत्र ठरलं असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 21, काँग्रेस 17 तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 10 जागा लढवणार आहेत। महाविकास आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत आज जागा वाटपाबाबत घोषणा करण्यात आली। या परिषदेला महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले आदी उपस्थित होते। काँग्रेस पक्ष नंदुरबार, धुळे, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा गोंदिया, गडचिरोली चिमूर, चंद्रपूर, नांदेड, जालना, उत्तर मध्य मुंबई, पुणे, लातूर, सोलापूर, कोल्हापूर, रामटेक, उत्तर मुंबई या जागा लढवणार आहेत। तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष बारामती, शिरूर, सातारा, भिवंडी, दिंडोरी, माढा, रावेर, वर्धा, दक्षिण अहमदनगर आणि बीड या जागा लढवणार आहेत। तसंच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष जळगाव, परभणी, नाशिक, पालघर, कल्याण, ठाणे, रायगड, मावळ, धाराशिव, रत्नागिरी, बुलढाणा, हातकणंगले, छत्रपती संभाजीनगर, शिर्डी, सांगली, हिंगोली, यवतमाळ वाशिम, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, दक्षिण मुंबई, ईशान्य मुंबई या जागा लढवणार आहेत। श्रोते, राज्यातल्या लोकसभा मतदारसंघातले उमेदवार निवडणूक लढवण्यामागची त्यांची भूमिका, स्थानिक राजकारण यांचा आढावा घेणारा लोकनिर्णय महाराष्ट्राचा हा कार्यक्रम आकाशवाणीनं सुरु केला आहे। कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण नांदेड लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत। सायंकाळी 7:15 ते 7:30 वाजेपर्यंत आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर आणि समाज माध्यमांवर हा कार्यक्रम ऐकता येईल। महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा मुख्य परीक्षा 2023 या परीक्षेतील दुय्यम निबंधक श्रेणी एक मुद्रांक निरीक्षक संवर्गाच्या एकूण 49 पदांचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेमध्ये नाशिक जिल्ह्यातील भूषण निवृत्ती लांगे हे अराखीव तसंच मागासवर्गवारीतून राज्यात प्रथम आले आहेत, तर महिला अराखीव गटातून सांगली जिल्ह्यातील गीतांजली रवींद्रनाथ कोळेकर राज्यात प्रथम आले आहेत. या परीक्षेचा अंतिम निकाल आणि प्रत्येक प्रवर्गाकरता शिफारस पात्र ठरलेल्या शेवटच्या उमेदवारांचे गुण आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. हिंदू कालगणनेनुसार नवीन वर्षाला आज चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडव्यापासून प्रारंभ झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल चंद्रपुरात जाहीर सभेतून जनतेला मराठीतून गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्यात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तसंच राज्यपाल रमेश बैस यांनी गुढीपाडवा तसंच मराठी वर्षानिमित्त राज्यातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. वसंत ऋतूच्या आगमनासोबत दारोदारी गुढी उभारून साजरा होणारा गुढीपाडवा आणि त्यासोबत सुरू होत असलेले मराठी नववर्ष आपल्या सर्वांच्या जीवनात सुख समृद्धी चैतन्य उत्साह आनंद उत्तम आरोग्य घेऊन येऊ, सर्वांच्या मनातल्या आशा आकांक्षा उडी बाळगलेली सर्व स्वप्न पूर्ण होत, यश कीर्ती पराक्रमाची गुढी आकाशात उंच जाओ अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्यात. देशाच्या विविध भागात हा सण चैत्र शुक्लादी युगादी संसार पाडवो आणि चेटी चंड म्हणून साजरा केला जातो. दरम्यान गुढीपाडव्यासाठी बाजारपेठा सजल्या आहेत. गुढी उभारण्यासाठी लागणाऱ्या बांबूच्या काठ्या आणि साखर गाठ्यांसह पूजा साहित्यांची दुकानं ग्राहकांच्या गर्दीनं फुलून गेली आहेत. गुढीपाडवा हा साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक महत्वाचा मुहूर्त मानला जातो. या मुहूर्तावर इलेक्ट्रॉनिक्स वस्तू वाहनं तसंच वस्त्र आभूषणांसह गृहसाहित्यानं बाजारपेठांमध्ये चैतन्य दिसून येतं. नागपुरात आज विविध ठिकाणी गुढीपाडवा रामाचे नवरात्र आणि चैत्राचे नवरात्र यानिमित्त धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. तरुणाईतर्फे आणि आज बाईक रॅली काढून नववर्षाचे अभिनंदन करण्यात आलं. दरवर्षीप्रमाणे यंदाही अकोल्याच्या संस्कृती संवर्धन समितीच्या वतीनं नववर्ष स्वागत यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्वागत यात्रेत शेकडो हिंदू समाज बांधव महिला पुरुष मोठ्या संख्येनं भगवे फेटे बांधून सहभागी झाले होते. दरम्यान रमजान ईद आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत गर्दी होत आहे. भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात गृह मतदान म्हणजे होम व्होटिंग प्रक्रिया मतदारसंघात सुरू झाली आहे. काल 8 एप्रिल रोजी भंडारा जिल्ह्यातून 334 ज्येष्ठ आणि दिव्यांग मतदारांनी गृह मतदान सुविधेचा लाभ घेत मतदानाचा हक्क बजावला, तर गोंदियात 177 मतदारांनी गृह मतदान केलं. 7 एप्रिल 2024 पासून लोकसभा मतदारसंघात गृह मतदान सुरू झालं आहे. त्यानुसार सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी त्यांच्या स्तरावर अधिकारी कर्मचाऱ्यांच्या टीम करून त्याद्वारे गृह मतदान प्रक्रिया आयोगाच्या निर्देशानुसार सुरळीतपणे पार पाडली आहे. 7 एप्रिल रोजी भंडारा जिल्ह्यात 536 मतदारांनी गृह मतदानाचा हक्क बजावला होता. नागपूर मेट्रोनं प्रवासादरम्यान विविध वस्तू विसरलेल्या तब्बल 450 प्रवाशांचं साहित्य परत करीत त्यांना आनंदित आणि आश्वासित केलं आहे. मेट्रो प्रवासादरम्यान नकळत हरविलेल्या वस्तूंबाबत प्रवासी मेट्रो स्टेशनवरील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना त्यासंबंधी माहिती देतात. महामेट्रो कर्मचारी या प्रकारच्या घटनेकरता नेहमी सतर्क असून हरवलेले सामान संबंधित व्यक्तीकडे सुरक्षितरित्या परत केला जातं, ज्याकरता महामेट्रोच्या सापडलेले आणि हरवलेल्या वस्तू सेल तयार केला आहे. या माध्यमानं अशा सर्व वस्तूंची नोंद घेतली जाते, त्या वस्तूंचा शोध घेतला जातो आणि ती वस्तू मिळाली तर संबंधित व्यक्तीला परत केली जाते. नागपूरसह विदर्भातील भंडारा गोंदिया अमरावती आणि अकोला इथं आज वादळी पर्जन्यमानाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय उद्या बुलढाणा वाशिम अमरावती वर्धा नागपूर या ठिकाणी देखील वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. या दोन्ही दिवशी उर्वरित जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. काल रात्री नागपुरात मेघगर्जनेसह गारपीट झाली. दरम्यान हा संपूर्ण आठवडाभर हवामान ढगाळ आणि पावसाळी राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. रामटेक तसंच नागपूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारार्थ उद्या रामटेक तालुक्यातील कनान इथं भाजपचे ज्येष्ठ नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी राज्यातील 8 जागांसाठी 204 उमेदवार मैदानात. लोकसभेच्या 48 मतदारसंघासाठी महाविकास आघाडीचं जागा वाटपाचं सूत्र निश्चित. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 21, काँग्रेस 17 तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 10 जागा लढवणार. मराठी नूतन वर्ष अर्थात गुढीपाडव्याचा सण सर्वत्र उत्साहात साजरा आणि नागपूरसह विदर्भाच्या काही जिल्ह्यात आज आणि उद्या वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.